पाठ 11 किती झाले. स्वाध्याय 11-2 पत्र वाचूया.
प्रिय उल्हास, कसा आहेस तू? तुला सांगितल्याप्रमाणे मी हे पत्र मराठीतून लिहिण्याचा प्रयत्न करतोय, पण मला ते जरा कठीण वाटतंय. मला कधी कधी कळत नाही काय लिहावं ते, पण तरीही तुझ्यामुळे मला थोडं थोडं मराठी येतंय. माझ्यासारखंच तू माझ्या मुलाला म्हणजे सुनीलला मराठी शिकवावंस असं मला वाटतं. मुंबईचे रस्ते मला हळूहळू पाठ होत आहेत, लोकसुद्धा मला मदत करतात. मी काही विचारलं तर त्यांना राग येत नाही. बरेच दिवस आपण भेटलो नाही आहोत. मला तुला भेटायचं आहे. तुला रविवारी भेटायला जमेल का? तुझा मित्र प्रकाश.